दुसरे इतिहास अध्याय 25. अमस्या राजा झाला तेव्हा तो 25 वर्षांचा होता. नंतर त्याने यरुश्लेमामध्ये 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान, ती यरुश्लेमेची होती. त्याची वर्तणूक परमेश्वरास पटेल अशी होती, पण त्यामध्ये मनपूर्वकता नव्हती. अमस्या शक्तिशाली राजा झाला. मग त्याने आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांची हत्या केली, पण त्यांच्या पुत्रांना त्याने ठार केले नाही, कारण या बाबतीत मोशेच्या नियमशास्त्रातली आज्ञा त्याने पाळली. परमेश्वराची आज्ञा अशी आहे, मुलांच्या अपराधासाठी माता पितांना आणि माता पितांच्या अपराधासाठी पुत्रांना मृत्यूदंड देऊ नये. ज्याच्या हातून अपराध झाला त्या व्यक्तीलाच देहदंड व्हावा. अमस्याने सर्व यहुदा लोकास एकत्र केले आणि त्यांच्या घराण्यांवर सेनापती आणि सेनानायक यांच्या नेमणुका केल्या. समस्त यहुदा आणि बन्यामिन सैनिकांवर या प्रमुखांचा अंमल होता. युद्धात भाग घेण्यासाठी किमान 20 आणि त्यापुढील वयाचे सैनिक निवडले. भाले आणि ढालींनी सज्ज असे एकंदर 300,000 सैनिक युद्धाला तयार होते. यांच्याखेरीज आणखी 100,000 सैन्याची कुमक अमस्याने इस्रायलकडून मागवली. त्यासाठी त्याने 100 किक्कार चांदी एवढी किंमत मोजली. पण यावेळी देवाचा एक मनुष्य अमस्याकडे येऊन त्यास म्हणाला, हे राजा, इस्रायलाच्या सैन्याला आपल्याबरोबर घेऊ नकोस. एफ्रायमाच्या वंशजांना म्हणजेच इस्रायलाच्या लोकास परमेश्वराची साथ नाही. तू भले कितीही तयारी करून लढाईस उतरलास तरी तुझा जय पराजय होणे देवाच्याच हातात आहे. यावर अमस्या त्या देवाच्या मनुष्यास म्हणाला, पण इस्रायली सैन्याला मी 100 किक्कार चांदी देऊन बसलो आहे, त्याचे काय? देवाचा मनुष्य म्हणाला, परमेश्वराकडे अलोट संपत्ती आहे, तो तुला त्यापेक्षा कितीतरी जास्त देऊ शकेल. तेव्हा अमस्याने इस्रायलाच्या सैन्याला एफ्राईमला परत पाठवले. या कृत्यामुळे इस्रायली सैन्य यहुदाचा राजा आणि यहुदाचे लोक यांच्यावर संतापले आणि रागाने घरी परतले. यानंतर अमस्याने मोठे धाडस करून अदोम देशातील मिठाच्या खोऱ्यावर हल्ला चढवला. अमस्याच्या सैन्याने या ठिकाणी सेईरमधील 10,000 लोकास ठार केले. यहुदी लोकांनी 10,000 जणांना बंदीवान केले, त्यांना धरून पर्वतमाथ्यावर नेले आणि एवढी उंचीवरून त्यांचा कडेलोट केला. खालच्या दगडधोंड्यांवर त्यांचे देह छिन्नविछिन्न होऊन पडले. नेमक्या याच वेळी अमस्याने परत पाठवलेल्या इस्रायली सैन्याने यहुदातील काही नगरांवर हल्ला चढवला. त्यांनी बेत होरोनपासून सरळ शोमरोनपर्यंत गावे उद्ध्वस्त केली. 3,000 लोकास जीवे मारले आणि मौल्यवान चीज वस्तू लुटल्या. अमस्याने आपल्याला लढाईत सामील करून न घेतल्यामुळे हे इस्रायली सैन्य भडकले होते. अदोम्यांचा पाडाव करून अमस्या आपल्या नगरात परतला. येताना त्याने सेईर येथील लोकांच्या देवाच्या मूर्ती बरोबर आणल्या आणि त्यांची पूजा अर्चा सुरू केली. या दैवतांना वंदन करून तो त्यांच्या पुढे धूप जाळू लागला. या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेश त्याला अमस्याकडे पाठवले. संदेश त्या राजाला म्हणाला, अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वतःच्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही. अमस्या संदेष्ट्याच्या या बोलण्यावर म्हणाला, आम्ही तुला राजाचा सल्लागार म्हणून नेमलेले नाही, तेव्हा तू गप्प राहावे हे चांगले, नाहीतर जीवाला मुकशील. संदेष्टा गप्प बसला, पण नंतर म्हणाला, देवाने तुझा नाश करायचे निश्चित केले आहे. कारण तू करूने त्या गोष्टी केल्यास आणि माझे ऐकले नाहीस. यहुदाचा राजा अमस्या याने यावर आपल्या सल्लागारांबरोबर विचारविनिमय केला. मग योआशाला त्याने निरोप पाठवला की आपली एकदा प्रत्यक्ष युद्धात घाट पडली पाहिजे. योआश हा यहोअहाजाचा पुत्र आणि यहोअहाज येहूचा, येहू इस्रायलाचा राजा होता. इस्रायलाचा राजा योआश याने यहुदाचा राजा अमस्या याच्याकडे आपले उत्तर पाठवले. योआशाने दृष्टांत दिला तो असा, लबानोनमधल्या एका काटेरी झुडपाने लबानोनाच्या एका गंधसरूला निरोप पाठवला की तुझ्या कन्येचे माझ्या पुत्रांशी लग्न व्हावे. पण तेवढ्यात ते झुडूप तिथून जाणाऱ्या एका वन्य पशूच्या पायाखाली तुडवले गेले. मी अदोमाचा पराभव केला असे तू खुशाल म्हण, तू हे प्रौढीने म्हणतो आहेस खरे, पण तू आपल्या घरी स्वस्थ बसावेस हे बरे. स्वतःला उगीच अडचणीत पाडू नकोस, पण तू तसे केलेस तर तू स्वतःच्या आणि त्याबरोबर यहुदाच्या नाशाला कारणीभूत होशील. पण अमस्याने या निरोपाला दाद दिली नाही. यहुदाच्या लोकांनी अदोमी लोकांच्या दैवताचे भजन पूजन सुरू केल्यामुळे इस्रायलकडून यहुदाचा पराभव करायचे परमेश्वराने योजले होते. तेव्हा इस्रायलाचा राजा योआश आणि यहुदाचा राजा अमस्या यांची बेथ शेमेश नगरात समोरासमोर गाठ पडली. बेथ शेमेश यहुदातच आहे. इस्रायलाने यहुदाचा पराभव केला. झाडून सर्व यहुद्यांनी या लढाईतून पळ काढला. इस्रायलचा राजा योआशाने बेथ शेमेश येथे यहुदाचा राजा अमस्याला पकडले आणि यरुश्लेमेला नेले. अमस्याच्या पित्याचे नाव योआश, योआशाचे पिता यहोअहाज. योआशाने एफ्राईम वेशीपासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंतची यरुश्लेमीची तटबंदीची 400 हात लांबीची भिंत पार मोडून तोडून टाकली. सर्व सोने व रुपे तसेच मंदिरातील उपकरणे भांडी देखील त्याने हस्तगत केली. देवाच्या मंदिरातील वस्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी ओबेद अदोमची होती. राजमहालातील वस्तूही योआशाने लुटल्या, काही जणांना बंदीवान केले. या सगळ्यासह तो शोमरोनला परतला. यहोआजाचा पुत्र इस्रायलाचा राजा योआश याच्या मृत्यूनंतर अमस्या 15 वर्षे जगला. अमस्याचे पिता म्हणजे यहुदाचा राजा योआश. यहुदा आणि इस्रायलमधील राजांचा इतिहास या पुस्तकात अमस्याने बाकी जे जे केले त्याची संपूर्ण हकीकत आली आहे. अमस्याने परमेश्वराचे आज्ञापालन करायचे थांबवल्यावर यरुश्लेमेच्या लोकांनी त्याच्या विरुद्ध कट केला. तेव्हा तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या मागावर माणसे पाठवून त्याचा तेथे वध केला. अमस्याचा मृतदेह मग लोकांनी घोड्यावर लादला आणि यहुदाच्या नगरात आणून त्यास पूर्वजांशेजारी पुरले.